chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज 24 ऑक्टोबर 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेश M30 व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता. गुजरात M30 व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला. तामिळनाडूमध्ये S30 व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30 व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला. हे सर्व दर GST वगळता आहेत.